श्री दासबोध दशक सहावा देवशोधन समास चौथा ब्रह्म निरूपण
श्री राम कृतायुग सत्रालक्ष अठाविस सहस्र त्रेतायुग बारालक्ष शहाणो सहस्र द्वापार आठ लक्ष चौसष्टि सहस्र आता कलयुग एका कलयुग चारिलक्ष बतीस सहस्र चतुर्युगे त्रेतालीस लक्ष वीस सहस्र ऐसी चतुर्युगे सहस्र तो ब्रह्मयाचा एक दिवस ऐसे ब्रह्मे सहस्र देखा तेव्हा विष्णुची एक घटिका विष्णु सहस्र होता एका पळयेक ईश्वराचे ईश्वर जाये सहस्र वेळा ते शक्तीचे अर्धपळ ऐसी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी ऐशानंत शक्ती होती अनंत रचना होती जाती तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची परब्रह्मासी कैची स्थिती परी हे बोलावयाची रीती वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी चारि सहस्र सात से साठी इतुकी कलयुगाची राहाटी उरल्या कलयुगाची गोष्टी ऐसी असे चारि लक्ष सत्तावीस सहस्र दोनी से चाळीस संवत्सर पुढे अन्यो विण्य वर्ण संकर होणार आहे ऐसे रचले सचराचर येथ एकाहून एक थोर पाहता येथेचा विचार अंत न लगे एक म्हणती विष्णु थोर एक म्हणती रुद्र थोर एक म्हणती शक्ती थोर सकळामध्ये ऐसे आपुलाले परी बोलती परंतु अवघेची नासेल कल्पांती यद्दृष्टं तं नष्टं हे श्रुती बोलतसे आपुलाली उपासना अभिमान लागला जना याचा निश्चयो निवडेना साधुविण साधु निश्चय करीती एक आत्मा सर्वत्र व्यापक ये रहे अवघेचि माईक सचराचर चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना हे तुम्ही विचाराना आपुले ठाई स्वप्नी उदंड देखिले लहान थोर ही कल्पिले परंतु जागे जालिया जाले कैसे पाहा पाहता जागृतीचा विचार कोण लहान कोण थोर जालावघाची विस्तार स्वप्न रचनेचा अवघाची माईक विचार कैचे लहान कैचे थोर लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञानी जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी जयासी झाले आत्मज्ञान तेची थोर महाजन वेदशास्त्रे पुराण साधु संत बोलिले एवं सकळा मध्ये थोर तो एकचि परमेश्वर तया मध्ये हरिहर होती जाती तो निर्गुण निराकार तेथे नाही उत्पत्ती विस्तार स्थानमानाचा विचार ऐलीकडे नावरूप स्थानमान हा तो अवघाचि अनुमान तथापि होईल निदान ब्रह्म प्रळयी ब्रह्म प्रळया वेगळे ब्रह्म नाव रूपा निराळे ब्रह्म कोणी एका काळे जैसे तैसे करिती ब्रह्म निरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्म निरूपण नाम समास चौथा।